मला रे वाचून सुन ग माझ झुरतय मन मला रे वाचून सुन ग माझ झुरतय मन
Thank you.